गाना सुना है सुपरहिट आपने और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपरहिट 93.5 रेड एफएम। लाइट्स कैमरा एक्शन सेलेब कट्ट्यावर आज आपल्या गप्पा सुरू आहेत फेमस ऍक्ट्रेस ऋता दुर्गुले सोबत. आणि ऋता, जसं की आता रियालिटी शो म्हटलं की खूप गर्दी अँड ऑल सेटवर राहणार, सो प्रिकॉशन कशा घेतल्या जाणार?
प्रिकॉशन सगळे घेतले जाणार आहेत बिकॉज एव्हरी वन हॅज अ व्हॅनिटी, एव्हरी वन अँड नो वन इज सपोज टू गो इन इच अदर्स व्हॅनिटी. हे सगळ्यात उत्तम आहे. आणि तुमचे ठराविक तुमचे टीम्सही फिक्स्ड आहेत, म्हणजे तुमचं मेकअप जर तुला असेल तर तो तुलाच असेल, एका व्यक्तीला असेल तर तो तुलाच असेल, तर त्याचं काही स्ट्रेस नाहीये. त्याच्यानंतर सॅनिटायझेशन टर्नल आहेत, ऑक्सिमीटर आहे, रोज टेम्परेचर चेक केलं जातं आणि ठराविक लोकांनाच परवानगी आहे सेटवर. ऑब्व्हियसली आता ते आपल्याला करावंच लागेल कारण ती लिस्ट दिली जाते कोविड इन्स्पेक्टरला अँड अकॉर्डिंगली ओली. आणि आता एक हे झाले की आता ऍडिशनल जे सेटवर माणसं असायची ती आता नसणार आहेत. आता जेवढं आणि इतकं म्हणजे द मेन चेंज इज टाइम टू टाइम पॅकअप होणं, सुरू वेळेत होणं आणि सुरू म्हणजे संपूर्ण वेळेत, हे इतकं महत्वाचं होतं आपल्या फील्डमध्ये की आता ते फायनली होत आहे. सो आय थिंक सगळ्या बाजूने सगळे प्रयत्न सगळे काळजी घेत आहेत आणि मला असं वाटतं की आता आपण स्वतःच इतके कॉन्शियस झालोय स्वतःबद्दल. इट्स इन अ वे इट्स अ व्हेरी गुड थिंग आणि हे कंटिन्यू राहिलंच पाहिजे कारण हायजीन हे महत्वाचं आहे. त्यामुळे आय थिंक दिस लाईफस्टाईल शुड बी कंटिन्यूड एनी विच वे.
गप्पा झालेल्या आहेत आज आपल्या ऋता दुर्गुले सोबत आणि जसं तिने सांगितलंय की प्रिकॉशन घेणं हे खूप गरजेचं आहे. आपण काळजी घेतली तरच ही जी सिच्युएशन आहे ना ती कंट्रोलमध्ये येणार आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित होण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करावे लागणार आहेत. सो काळजी घ्या आणि रूल्स फॉलो करा. वैसे एक और बात मुझे आपसे कहनी थी की अब रक्षाबंधन आ रहा है, आपकी कैसी तैयारी चल रही है? मेनी ऑफ यू जो हर साल अपने भाई को राखी बांधने जाती थी वो शायद इस बार ड्यू टू रेस्ट्रिक्शंस एंड फॉर एवरीवन सेफ्टी इन दिस कोविड कंडीशन ना जा पाए. आई नो थोड़ा सा डिसअपॉइंटेड फील हो रहा होगा, पर हैव यू एवर थॉट कि वो भाई जिन्होंने शायद जब से अपनी लाइफ देश के नाम लिखी है, जब से फौज ज्वाइन की है, वो खुशी खुशी हर त्योहार सरहद पर ही बिता देते हैं. बिना आपसे राखी बंधवाए, बिना कोई रक्षा का वादा किए हुए भी वो हर वक्त आपकी रक्षा कर रहे हैं. इसलिए इस रक्षाबंधन अपने ऐसे बॉर्डर ब्रदर्स के लिए रेड एफएम लाया है ये स्पेशल गिफ्ट. पॉपुलर बॉलीवुड सिंगर साशा तिरुपति की आवाज में रेड एफएम ओरिजिनल रक्षाबंधन स्पेशल. इसके साथ अपने बॉर्डर ब्रदर्स के लिए एक सैल्यूट तो बनता है ना. 93.5 रेड एफएम बजाते रहो.